तसं परीक्षित महाराज जगाचे चक्रवर्ती सम्राट, पण त्यांना शाप लागला की 7 दिवसात तुमचा मृत्यू निश्चित आहे. तर त्यांनी विचारलं की जर का 7 दिवसात मृत्यू असेल तुम्ही काय केलं पाहिजे. एकदा अमेरिकेमध्ये एक टीव्ही सिरियल होती की एका व्यक्तीला सांगितलं की तुला आता कॅन्सर झाला आहे आणि फक्त 100 आठवड्यातून जगणार आहेस. तुझं काल्पनिक होतं, पण त्यात त्यांनी काय दाखवलं की आता 100 आठवड्यात ना तर पूर्ण मजा करून घ्या. आता त्यामुळे प्रत्येक आठवड्याला त्याला ते कधी सहारा वाळवंटात तो फिरतोय किंवा कधी बर्फात तो हे करतोय किंवा कधी एका बीचवरती आरामात पोहतोय किंवा कधी सगळी जी काही या मोठ्या जगातली अशी रम्य स्थानं आहेत त्याला ते घेऊन गेले. आणि 100 स्थानं झाली आणि ते इतकी लोकप्रिय झाली ही सिरियल, लोक म्हणले त्याला मारू नका, आणखी त्याला 10 आठवड्याला आणखी त्याला जीवदान द्या. पण एकूण लोकांना ही धारणा फार आवडते की आता मरण जवळ आलंय ना तर काहीतरी भोग करून घ्या. आणि विशेषतः ड्रायव्हरांकडे दिसत की आता पिवळा सिग्नल झालाय तर पिवळा म्हणजे सरकारची इच्छा असते की थांबा तुम्ही आता स्लो व्हा कारण लगेच लाल होईल. पण पिवळा आला की लगेच ते आणखी अॅक्सिडेंट मारून म्हणजे विरुद्ध आहे की ट्रॅफिक रुल्सची अशी इच्छा आहे की आता लगेच लाल होईल तर थांबा तुम्ही. तर परीक्षित महाराजांनी एक दुसऱ्या पुराणामध्ये अशी गोष्ट आहे की परीक्षित महाराज एवढे मोठे हे आता मानासन्न आहेत आणि त्यांना आता काहीतरी करायची इच्छा आहे. विशेष करून त्यांना शुकदेव गोस्वामी भागवत सांगणार आहेत, भागवत अमृत त्यांना पान करणार आहेत. तर काही देवतांनी विचार केला की आपण त्यांना आपण देवता लोकातील स्वर्ग लोकातील अमृत देऊ प्यायला जेणेकरून त्यांना आणखी काही आयुष्य लागेल किंवा समजा मृत्यू झाला तरी पुढच्या जन्मात आणखी भोग करता येईल आणि त्याच्यासाठी आपल्याला कृष्ण कथामृत ऐकायला मिळेल. तर ज्यावेळी शुद्ध गोस्वामी ऐकलं की हे देवता असे आले तुम्ही कोण आहे लोक इथे हाकून जाणार का नाही तुम्ही, यांची अशी हिंमत की कृष्ण कथामृत हे त्यांना त्यांच्या या स्वर्गलोकातील यकष्टीत अंगसुखी वाटतं. पहिली गोष्ट तुम्ही गेलात का त्या ठिकाणी तर भोग म्हणणार म्हणूनच ना तुम्ही त्या सर्व लोक जाऊन तिकडे काय पूजा करताय तुम्ही, तुम्हाला नवीन नवीन सिद्धी हव्यात, मग रंभा अप्सरा उर्वशी यांचे नाच पाहायला पाहिजेत, नंदनकानन नावाची उद्यानं पाहिजेत. ज्यांना थोडीफार बुद्धी त्यांना समजतं की यात काही एवढा आनंद मिळत नाही खरं म्हणजे. बरं देवतांना तर अमर म्हणतात पण गीतेमध्ये कृष्ण म्हणतात की क्षीणी पुण्य मध्य लोकांविषयी म्हणून कसं काय देवता अमरत्वासाठी अमृत पितात, अमृत प्राशन करतात. देवता लोकांकडून मरत नाही पण खरी वस्तू जी अशी आहे की वास्तविक देव लोकातून कोणीच मृत्यू पावत नाही. पण असं समज की कधी कधी आपण पाहतो एक मोठी हाडत असते की 1 रुपयात कलर टीव्ही त्याच्यावरती एक छोटंसं एक चिन्ह असतं असं एक आणि ते चिन्ह आपण खाली पाहिलं त्या बोर्डच्या खाली की तिथे असं काही अटी लागू असतात कंडिशन्स अप्लाय दिस ऑफर अवेलेबल फॉर अ लिमिटेड पिरियड ओनली अजून एवढ्या अटी असतात. तर जशी स्वर्गलोकाची जाहिरात केली होती अनेक पुराणात की पुण्य करा, दान करा, तपस्या करा, स्वर्गलोकात जा आणि या सर्व ऋषींचे ब्रह्मा अप्सरांचे नाच पहा आणि भरपूर आयुष्य जगा आणि इथे कधी मृत्यू होत नाही. तर त्या मृत्यू होत नाही या वाक्यावरती एक लहानचं एक ऍस्टरिस्क चिन्ह असतंय. खरा मृत्यू होतो पण तो कसा होतो की ज्या देवताचा मृत्यू होणार असतो त्याला मृत्यूच्या काही क्षणाआधी तिकडनं हलवून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात. तिकडे त्याचा मृत्यू होतो आणि मग तो पुन्हा या वती जगात येतो, वरती पुन्हा या भूलोकात येतो. म्हणजे त्यांचा रेकॉर्ड क्लीन असतो नेहमी की आमच्या या लोकांमध्ये या ग्रहामध्ये आतापर्यंत कोणाचाही मृत्यू झालेला नाहीये, ही गोष्ट खरी आहे. आणि मग इतर लोक आहेत ते पण विचार करतील की अरे तो एक देवता होता, कुठे गेला तो, काय माहिती आहे कुठे गेला असेल. आणि रोज त्या ठिकाणी इतके सण इतके सोहळे भक्तिभावाचे नाही, तसेच आपले भोगविलास करणारे, की त्या पूर्ण वातावरणामध्ये आत्मसाक्षात्कार, मी कोण आहे, माझा उद्देश काय आहे, काही लक्षात राहत नाही. त्यामुळे परीक्षित महाराजांना हे सर्व काही वर्जित करायचं होतं. ते म्हणाले की आता भोग सर्व बंद, मला तुम्ही सांगा की मरणासन्न व्यक्तीचं कर्तव्य काय, कोण या ठिकाणी सांगण्यास पात्र आहे. हजारो हजारो त्या ठिकाणी ऋषीमुनी एकत्र आले होते, त्यात ज्ञानी होते, तपस्वी होते, दानी होते, सर्व प्रकारचे लोक होते. अचानक त्यांनी पाहिलं की एक दुरून एक व्यक्ती येत होती जंगलाच्या रस्त्यातून, 16 वर्षाचा मुलगा असावा तो, दिसायला अत्यंत सुंदर, कोमल शरीर आणि दिगंबर साधू असतात त्याप्रमाणे अंगावरती वस्त्र नाही, काही केस खांद्यापर्यंत वाढलेले अस्तव्यस्त. आणि चक्क त्यांच्या मागे गावच्या अडाणी स्त्रिया लहान मुलं त्याची चेष्टा करतायत, कोणी दगड मारताय, कोणी काठ्या फेकतंय, कोणी काही त्याला शिव्या घालतंय, आणि तो आपला अगदी निश्चिंत बुद्धीने आणि त्याने त्या ठिकाणी चाललाय. त्या कुमाराचे त्या मुलाचं त्या सभेमध्ये आगमन होताच हे सर्व वयोवृद्ध लोक उपस्थित उभे राहिले. तर हे पाहून त्या बायकावर सर्व घाबरल्या, त्या निघून गेले. तर या ठिकाणी हजारो हजारो लाखो वर्ष आयुष्य असलेले काही मोठे तपस्वी साधू वगैरे पण होते, पण हे सर्व त्या 16 वर्षाच्या सुखदेव गोस्वामींना पाहून सन्मानाकरता उभे राहिले त्यांना मान घेण्यासाठी. म्हणून वास्तविक सिनियॉरिटी ही स्पिरिच्युअल अडव्हान्समेंट किंवा आध्यात्मिक प्रगतीवरच अवलंबून असते. पण कधी कधी तुमचं वय, तुमचा अनुभव, तुमचं पद यांची पण गणना केली जाते. जसं एकदा दोन संन्यासामध्ये रूपानंदांच्या दोन संन्यासी शिष्यांमध्ये काही मतभेद होता काही कार्यासंबंधी, तर प्रभाने दोघांचं आठवण घेतलं आणि दोघांचं त्यांच्या आठवण बरोबर होतं. मग प्रभाने काय विचारलं की तू कधी दीक्षा घेतली, तर मला 71 मध्ये 71 साली. तू कधी घेतली, 74 मध्ये. तू असं ऐकलं पाहिजे हा चौघे सिनियर आहे. खरंच की वाद निघला. तर कधी कधी जर का काही लागू होत नसेल तर मग शेवटी वय पद त्या गोष्टींचा उपयोग करावा लागतो. गुरुजन प्रभू प्रभाजन शिष्य त्यांनी या श्लोकावरती त्यांच्या क्लासमध्ये एक सुंदर टिप्पण दिलेली आहे. या तात्पर्याच्या शेवटी प्रभुपाद काही अत्यंत कठोर वचनं त्यांनी सांगितलेली आहेत, तुम्हीच वाचा ती, मी काही या ठिकाणी वाचत नाही. प्रभुपाद एक आचार्य आणि त्यांनी अशा काही गोष्टी केल्या ज्या आतापर्यंत कोणीही केल्या नव्हत्या. कोणत्याही आचार्याने प्रचार कार्यासाठी या क्रिया केल्या नव्हत्या. कोण माहिती आहेत एक किंवा दोन तरी? समुद्र पार करणे, संन्यासींनी समुद्र पार करून जाणं म्हणजे त्यांचा नाश निश्चित. का? कारण अनेक अनेक शतकांपासून भारतामध्ये लोकांची खात्री अशी होती की भारताबाहेर कुठे संस्कृती नाहीये, कुठे काही कोणी नियम पालन करणार नाही. तसं मध्वाचार्य संप्रदायातील संन्यासी ते कधी न्यायाच्या मानाने अंघोळ करणार नाहीत, त्यांना एक पवित्र नदीच लागेल. मग कधी कधी जाता त्यांना तिथे टँकर भरून नदीचं पाणी तिथे पोचवावं लागतं. ते विहीर, नळ किंवा नाले यात कधी अंघोळ करणार नाही. त्यामुळे आहाराचे नियम, विहाराचे नियम, स्नानाचे नियम, त्रिकाल संध्येचे नियम हे सर्व बाहेर पालन करणं शक्य नाही. गोपाल अगरवाल नावाचा भारतीय मनुष्य आणि त्याच्या घरी प्रभाव उतरले होते आणि ते म्हणाले की स्वामीजी तुम्हाला काही तुमचं भोजन करायचं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये जे काय ते घ्या आणि सामान वापरा. तोटा मी फ्रीज उघडला तर आतमध्ये गाईचं मांस. पण पुढे म्हणजे ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही. मग त्यांनी आपल्या हाताने भोजन म्हणून भोग दाखवून नैवेद्य दाखवून द्यायला सुरुवात केली तर ते संपूर्ण कुटुंबाला ते फार आवडायला लागलं की स्वामी जे करतायत ना त्यात नेहमीच चव असते ना. आणि सर्व कुटुंब त्यांनी आजचं खायला लागलं. तर सात समुद्र पार किंवा समुद्र पार करून जाणं कृपात गेले. दुसरी गोष्ट की स्त्रियांना कोणत्याही ब्रह्मचारी आश्रम सारख्या ठिकाणी एक ब्रह्मचारीनी आश्रम असं कधी झालं नव्हतं आतापर्यंत. भक्तिसिद्धी ठाकूर यांनी असं म्हटलं की आपण एक मोठी कम्युनिटी किंवा मोठी कॉलनी करायची आणि ज्यात एक विष्णुप्रिया पल्ली तसं नरसिंहपल्ली म्हणजे नरसिंहाचं गाव तसं एक विष्णुप्रिया करू शकतो आपण. ज्या ठिकाणी ज्या स्त्रियांना संसार करायचा नाहीये त्यांना केवळ भगवतभक्ती करायची आहे आणि त्या केवळ इतर स्त्रियांच्याच संसार सहसे राहतील त्यांची तयारी अशी आहे त्यांच्याकरता एक सुविधा उपलब्ध आहे. तर प्रभाकरने मात्र त्यांना पाहिलं की ह्या अमेरिकेत 1965 साली तर सर्व काही एकमेकांमध्ये मिसळचे ते चालतायत तर आत्ता काय केलं पाहिजे प्रचार करण्यासाठी. अर्थात अशी इमर्जन्सी ही आपल्या जीवनात येऊ शकते पण आपल्या मागे श्रीकृष्णांची कृपाही असली पाहिजे. ते महत्वाचं आहे. नुसती इमर्जन्सी कधी पण येऊ शकते. तिसरी गोष्ट कोणती ते याच्यामध्ये झालं त्यांना त्यांनी ब्रह्मचारी स्वीकारलं ठीक आहे ते पण म्हणू शकतो. शिशिकता आहे की प्रभुपादांच्या गुरूंचं नाव भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर आणि त्यांचं टायटल किंवा त्यांनी जे टायटल काय म्हणता येईल विशेष म्हणा किंवा उपाधी म्हणजे स्वीकारली पद प्रभुपाद. तर भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी पण आपल्या शिष्य सांगितलं की तुम्ही जे स्वामीजी स्वामीजी म्हणताय ना ते स्वामीजी म्हणजे एक थर्ड क्लास कोणाला बोलणं असं आहे. तर लोकांना म्हणलं की काय बरं त्यात काय वाईट नाही आहे. मग गुरुनं आपण कोणत्या प्रकारे बोललं पाहिजे किंवा त्यांना काय त्यांना म्हटलं पाहिजे. तर म्हणजे वैष्णव गुरुना विष्णुपाद किंवा प्रभुपाद अशा प्रकारे म्हणतात. तर त्याने म्हटलं आम्ही तुम्हाला प्रभुपाद म्हणू का. म्हणे हो. हे पाहून त्यांचे इकडचे गुरुबंधू इतके रागावले की काय या माणसाला यांची किती महत्वाकांक्षा बघा त्यांना आपल्या गुरुप्रमाणे आपलं ते टायटल पाहिजे ते पद पाहिजे. पण प्रभुपादांनी ते केवळ प्रचार कार्यासाठी म्हणून स्वीकारलं. आणि चौथी गोष्ट त्यांनी केली याच्यापेक्षा अनेक असतील पण या चार मुख्य भजनांचं तुम्ही सांगितलेत की अर्चा विग्रहांसमोर ते रोज दैनंदिन गुरुपूजा स्वीकारायचे. याला पण काही भक्तांनी नंतर याच्यावरती विश्लेषण कसं केलंय की गौडीय मठाच्या रीतीनुसार केवळ व्यासपूजेच्या तिथीला श्री गुरुचरण पद्म किंवा असं भजन म्हणायचं आणि ते गुरुची पूजा स्वीकारायचे. पण प्रभूंना माहिती होत आहे की जोपर्यंत हे सर्व लोक माझ्या आदेशांचे आणि माझ्याचं पालन करतील तोपर्यंतचे जीवंतरातील भक्तीमध्ये. म्हणून एक डेली रिमाइंडर एक दररोज आपल्याला श्री प्रभुपादांचं आपल्या जीवनात काय स्थान आहे ते इस्कॉनच्या ज्या भक्तांनी त्यांच्याकडनं हनुमान दीक्षा घेतली त्यांचे ते दीक्षा गुरु आहेत. पण आज ते आपल्यासमोर भौतिक अवस्थेत नाही आहेत. मग आपण त्यांच्याकडनं काय घेऊ शकतो आपण शिक्षा. किंवा शिक्षण किंवा उपदेश, आणि हा उपदेश ते पुढची 10,000 वर्ष द्यायला तयार आहे. ते म्हणाले की इस्कॉन कमीत कमी 10,000 वर्ष टिकेल. हे सुवर्ण युग आहे चैतन्य महाप्रभूंच्या प्रचार कार्याचं. तर पुढची 10,000 वर्ष तरी येणाऱ्या प्रत्येक भक्ताचे ते सर्वोच्च शिक्षा गुरु आहेत. आणि इस्कॉनची जी परंपरा आहे ती खरी दीक्षा परंपरा नसून शिक्षा परंपरा आहे. शिक्षा महत्वाची, शिक्षा म्हणजे शिक्षण महत्वाचं किंवा उपदेश महत्वाचे. ज्या व्यक्तीकडून तुम्ही उपदेश घेता त्याच्याकडून तुम्ही नंतर दीक्षाही स्वीकारता. अशा प्रकारे आपण समजलं पाहिजे या 6व्या श्लोकाद्वारे की कशा प्रकारे आपण भक्तांचे जे काही तथाकथित दोष म्हणून आपल्याला आढळत असतील ते दूर करून त्यांच्या जीवनातील सार कसे स्वीकारून आपणही भक्तीत प्रगती करावी. हरे कृष्ण श्रीमद रूपाठकी. कोण काही प्रश्न आहेत? मायेचे हे दोन प्रकार नाहीयेत, तर माया शक्ती या दोन प्रकारे कार्य करते. आवरणात्मिका म्हणजे तुमच्यावरती आवरण घालते, आणि प्रक्षेपात्मिका म्हणजे तुम्हाला त्या विशिष्ट उद्दिष्टापासून दूर ढकलते. एका भक्ताने चांगलं उदाहरण दिलं असं की एक मनुष्य घरून निघतो की आज मी हरे कृष्ण सत्संगाला जाणार आहे, आणि घरातून बाहेर निघतो आणि इतकं त्याला एक पाठी दिसते, सेल 50% सूट, केवळ 8 दिवसापुरतीच. तो म्हणतो मंदिर तर काय उद्या पण आहेच की, मंदिर कुठे जात नाहीये, तिथे काय बंद होणार नाहीये, आणि सत्संगाचे कार्यक्रमही पुढच्या आडून असतीलच, तर पुढच्या आडून नक्कीच जाऊ आपण. तर तो जो असा जायला असतो तो थोडासा असा जातो. त्याला म्हणाल प्रक्षेपण म्हणजे ना तुम्ही जे डिफरेंट होता त्या बाजूला. हे प्रक्षेपण माया कोणत्याही इतर व्यक्तीला एक आपला एजंट किंवा आपला हस्तक बनवून तुम्हाला डिफरेंट करू शकते. कोणी मित्र भेटेल, अरे कुठे चाललास, मी ना कुठे नाही, चल माझ्याबरोबर झालं डिफ्लेक्ट. तर एक तर तुम्ही तुमचं मन तुम्हाला कुठेतरी घेऊन जाईल, तुम्हाला कुठेतरी मित्र भेटेल, काही ना काहीतरी हजार कारणं येऊ शकतील. पण हे जे प्रक्षेपण आहे हे मात्र प्रत्येक वेळी होतच. आणि जे वास्तविक साधना भक्ती करतायत त्यांना पण समजतं की आपण हरे कृष्ण हरे कृष्ण, अरे आता तुम्ही कुठे पळून गेलं, मला पुन्हा खेचून बसवायला लागतं. तर हीच माया शक्ती आहे. याची सुरुवात होते ज्यावेळी त्या जीवाला भगवंतांचं अनुकरण करून त्यांच्याप्रमाणे एक उपभोक्ता व्हायचं असतं, तेव्हा ते पहिलं आवरण येतं अंधकाराच, आणि त्यानंतर त्याला त्या शुद्ध जगतातून त्या शुद्ध अवस्थेतून टाकलं जातं. त्यामुळे आवरण प्रक्षेपण हे अनादिकाळापासून चालू आहे, आणि ते प्रत्येकाच्या जीवनात पदोपदी घडत असतं. यातून धाराचा मार्ग कोणता? हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जितका आपण ह्या महामध्ये जप करू निदान तितका वेळ तरी आपल्याला ते आवरण प्रक्षेपण त्रास देणार नाही. आणि ज्यावेळी आपण पूर्ण शुद्ध होऊन जप करू त्यावेळी श्रीकृष्णांच्या आज्ञेने या दोन्ही क्रिया बंद होतात. माया आपला ऐकत नाही, त्यांचा ऐकत. तर आज आपण हा 6व्या श्लोकापर्यंत येऊन आपण थांबलोय.